Chapter 5 Part 5 Exercise 1 Swadhyay 1 Aikuya va chitranna kramank deuya
Pudhil vakye aikuya Mi roz sakali laukar utte
Mi daat ghaste
Mi chaha ghete
Mi gharich vyayam karte
Mi roz sakali nashta karte ani ek phal hi khate
Mi office la jate
मी दुपारी कॅन्टीन मध्ये जेवते
संध्याकाळी मी घरी येते
मी रोज पोहायला जाते
मी रोज रात्री टीव्ही बघते
मी रात्री वाचन करते
मी रात्री लवकर झोपते
एक्सरसाइज 9 स्वाध्याय 9 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया
अग केतकी किती मोठ्यानं वाचतेस जरा हळू वाच की
हळूच वाचतीये रे अजून किती हळू वाचू एवढा त्रास होत असेल तर तुझ्या खोलीत जा
तिथे आई गिटार वाजवते
अरे मग आई बाबांच्या खोलीत जा
अग बाबा बोलतायत फोनवर कॉन्फरन्स कॉल चालू आहे
मग तो तुझा जानी दोस्त केदार त्याच्याकडे जा ना एकत्र अभ्यास करा
तो परीक्षा देत नाहीये
अरे बापरे का
ते नाही माहीत तो परीक्षा देत नाहीये पण मी देतोय मला अभ्यास करायचाय पण शांततच नाहीये घरात तुम्ही सगळे आपापली कामं करताय माझा कोणीच विचार करत नाहीये
एक्सरसाइज 16 स्वाध्याय 16 टीव्ही वरील बातम्या ऐकूया
आता वळूया पुढील बातम्यांकडे आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडतोय आपण काही ठिकाणची दृश्य पाहूया आपण बघताय वरळी सीफेसचे दृश्य आपण पाहताय माणसं पावसाचा आनंद कशी लुटतायत ती पावसात मनसोक्त भिजतायत मुलं पाण्यात होड्या सोडतायत काही जण भजी व कणसं खाऊन मजा लुटतायत अतिशय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आता पाहूया या मिलन सव्वेचे दृश्य इथे खूप पाणी साचतंय वाहतुकीची कोंडी होतीये रस्त्यावर खड्डे आहेत बस गाड्या हळूहळू बंद पडतायत पावसाचा जोर वाढतोय हे बघा हिंदमाता येथे काय घडतंय लोकांना घरी जायला त्रास होतोय काही घरांमध्ये पाणी शिरतंय डासही त्रास देत आहेत लोकांचे हाल होत आहेत तरीही काही जण पावसाची मजा घेत आहेत तरुण मुलं मुली छान भिजत आहेत
एक्सरसाइज 19 स्वाध्याय 19 ऐकूया आणि वाचूया
अरे बाप रे किती गर्दी मी काही ही ट्रेन पकडत नाहीये आणि दरवाजातल्या मुली ढिम्म हलत नाहीयेत चढायचं कसं काय करायचं उशीर होतोय जाऊ दे मी ही ट्रेन पकडतेच काय होईल ते होईल हुश चढले बाई एकदाची अरे मागून कोण ढकलतंय मला कुणी आत का जात नाहीये दारात गर्दी वाढते आणि त्यात हे फेरीवाले अहो हा बायकांचा डबा आहे स्पेशल लेडीज स्पेशल पण हे मी कोणाला सांगते आणि कोण ऐकतंय माझं
एक्सरसाइज 20 स्वाध्याय 20 ऐकूया आणि वाचूया
वा वा मात्रे साहेब उद्या नाशिकला जात आहेत ना
चुकत आहात बरं या खेपेला मात्र साफ चुकत आहात
ते कसं काय
कारण मी नाशिकला नाही अहो पुण्याला जातोय
अच्छा 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 पुण्याला काय दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जात आहे की काय पेढे आणा मग येताना प्रसादाचे
हे ओ माझा मुलगा राहतो ना आदित्य त्याच्याकडे जातोय
का हो सहजच ना का काय विशेष आहे
अहो विशेषच लेख लग्न करतोय
अरे वा 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 मुलगी कुठली
पुण्याचीच दापक्यांची मुलगी आहे सध्या एमबीएचा अभ्यास चालू आहे
वा 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 छान हा सून येते म्हणजे तुम्ही आता सासरेबुवा होत आहेत आता पेढे नकोत लाडूच पाहिजे दर्शनाला न जाताच दगडूशेठ पावला म्हणायचा गणपती बाप्पा
मोर्या
चला चला
एक्सरसाइज 23 स्वाध्याय 23 मुंबई मराठी साहित्य संघ
नमस्कार मुंबई मराठी साहित्य संघ हवा असलेला विस्तारित क्रमांक डायल करा. 21 आणि 22 प्रमुख कार्यालय, 24 साहित्य शाखा, 27 नाट्य कार्यालय, 35 अखिल भारतीय साहित्य महामंडळ. धन्यवाद.